सर्वांना भक्तिपूर्ण नमस्कार. प्रभू श्री रामचंद्रांच्या दिव्य स्मरणाने या विशेष भक्ती सत्संगाचा आपण आरंभ करूया. कोदंडधारी साक्षात प्रभू श्री रामचंद्र या भक्ती सत्संगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दर्शन देण्यासाठी अवतरले आहेत. आपण सर्वांनी त्यांचे अत्यंत भक्तिपूर्ण दर्शन घेऊया. आता आपण श्री रामप्रभूंच्या श्रीचरणी प्रार्थनारूपी भक्तिपुष्पांची अर्चना करूया. हे श्री रघुनंदना, हे श्री रामराया, आम्हाला आपल्या दिव्य चरणांची आश्रय द्या. आम्ही आपल्या सुखोमल चरणकमली संपूर्णपणे शरण आलो आहोत. आम्हाला आपल्या परमचरणांची हे रघुनंदना अपार भक्ती करता येऊ दे. हे भगवंता, हेच वरदान आम्हाला तुम्ही द्या. हे देवा, हे रघुनायका, हेच वरदान द्या. हे रघुनंदना, आपल्या चरणाविना आमच्या मनात दुसरी कोणतीच इच्छा नसू दे भगवंता. हे राघवा, आमच्या सर्व इच्छा आकांक्षा आपल्या चरणांच्या दिव्य चैतन्यामध्ये विरून जाऊ दे. हे प्रभू, आपल्या चरणप्राप्तीची इच्छा हेच आमचे परमध्येय बनू दे. आणि या ध्येय प्राप्तीसाठी आम्हाला आमचा प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास समर्पित करता येऊ दे. हे श्रीरामा, आम्हाला चरणाश्रय द्या. आपल्याविना आमचा कोण आधार आहे भगवंता? हे रघुनाथा, हे रघुनंदना, हे सीतापते, आम्हाला चरणाश्रय द्या, चरणाश्रय द्या. आमच्या सर्वांची आपल्या कोमल चरणी भक्तिपूर्ण याचना आहे. आमची ही याचना स्वीकार करा. जे प्रभू श्री रामचंद्र साक्षात नारायण स्वरूप आहेत, तेच प्रभू संपूर्ण विश्वाचा आधार आहेत. आणि तेच प्रभू आपले सर्वस्व आहेत, आपले माता, पिता, स्वामी आणि सखाही तेच आहेत. त्यांच्याशिवाय आपल्याला दुसरे काहीच ठाऊक नाही. या भावाने आपण सर्वांनी सर्वस्वरूप आणि परमदयाळू श्री रामप्रभूंच्या चरणी त्या रघुनाथांच्या चरणकमली श्लोकरूपी भक्तिपुष्पाची भक्ती अर्चना करूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आजच्या या राममय सत्संगाचा आरंभ करतानाही रामभक्तीचे दिव्य भक्तिविश्व अनुभवूया. तन, मन, प्राण आणि चित्त यांसहित आपण संपूर्णपणे राममय होऊया आणि श्री रामप्रभूंच्या दिव्य आणि अमृतमय नामाच्या संकीर्तनाने प्रभुमय होऊन जाऊया. रामभक्तीचे ते दिव्य भक्तिविश्व पुन्हा एकदा अनुभवूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. साक्षात श्री रामप्रभूंच्या या दिव्य नामसंकीर्तनाने खरंच आपण श्री राममय होऊन गेलो आहोत आणि असे प्रत्येकालाच वाटत आहे. सर्वांनी अनुभवूया. आपला देह, देहाचा अणुरेणू प्रभू श्री राममय होऊन गेला आहे आणि आपण संपूर्णपणे श्री रामप्रभूंचे झालो आहोत. श्री रामप्रभूंचे संकीर्तन करणे ही श्री रामभक्तांसाठी अत्यानंदाची आणि अत्यंत प्राणप्रिय गोष्ट असते. आणि त्यातही जे प्रभूंचे परमभक्त आहेत त्यांच्या भक्तिमय स्थितीविषयी तर काय सांगावे. या भक्ती सत्संगाच्या माध्यमातून आपण विश्वभरातील सर्व श्री रामभक्त जीव श्री रामनामाचा गजर करत आहोत. आणि त्यामुळे श्री रामाची भक्ती करण्यासाठी आपल्या समवेत उच्च लोकातील देवदेवता ऋषीमुनी पुण्यात्मे हे देखील येथे भावमय अंतकरणाने उपस्थित आहेत. सर्वांनी आपल्या अंतकचक्षुनी ह्याची दिव्य अनुभूती घेऊया. भावस्थितीत असलेल्या या सर्व देवता ऋषीमुनी आणि पुण्यात्मे ह्यांचे आपल्याला दर्शन होत आहे का? सर्वांनी अनुभूती घेऊया. हे दर्शन घेताना साक्षात विष्णू अवतार असलेल्या श्रीरामाची भक्ती करण्यासाठी आणखी कोण बरे उपस्थित आहे लक्षपूर्वक ऐकूया. भक्तिमय झंकार आपल्याला ऐकू येत आहे का? कोठून बरे हा भक्तिमय झंकार ऐकू येत आहे? निश्चितच आपल्या सर्वांना भगवंताने आतून उत्तर दिले असेल. श्री रामभक्त साक्षात हनुमंतही येथे उपस्थित आहे. प्रभू श्रीरामांचा परमभक्त आणि सप्त चिरंजीवांपैकी एक असलेल्या या हनुमंताच्या हृदयातील तो भक्तिमय झंकार आपल्याला ऐकू येत आहे. स्वतः श्रीरामही ज्याचे क्षणोक्षणी स्मरण करतात त्या हनुमंताच्या उपस्थितीशिवाय कोणतीही रामकथा रामस्तुती आणि रामसंकीर्तन अथवा रामभजन पूर्ण होऊ शकत नाही. हनुमंता एवढी रामभक्ती या भूतलावरच काय, संपूर्ण ब्रह्मांडातही कोणी करू शकले नाही. आज या कलियुगातही जेथे जेथे श्री रामाची स्तुती होत असते, प्रभुनामाचे गायन होत असते, तेथे तेथे निश्चितच हनुमंत उपस्थित असतो. ज्याने आपली छाती विग्रह करून हृदयातील सीतारामाचे दर्शन सर्वांना घडवले अशा हनुमंताची परमभक्ती आपण प्रत्यक्ष अनुभवूया. श्री विष्णूने या पृथ्वीतलावर दिव्य अवतार धारण केल्यावर त्याचा दिव्य सहवास अनुभवण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी आणि रामकार्यात सहयोग देण्यासाठी अवघ्या 5 दिवसांमध्येच भगवान शंकराने हनुमंताच्या रूपात अवतार धारण केला. रामनवमीनंतर आता हनुमान जयंती म्हणजे प्रत्यक्ष शिवस्वरूप आणि परम रामभक्त हनुमंताचा अवतार धारण सोहळा आहे. या भक्ती सत्संगाच्या माध्यमातून त्याची दिव्य अनुभूती आपण घेऊया. ज्याच्या तन मनाच्या कणाकणात प्रभू श्री राम असून ज्याचे आचरण राममय आहे, रामभक्ती हाच ज्याचा मंत्र आहे आणि रामसेवा हाच ध्यास आहे, तो म्हणजे श्री हनुमंत, जो आपल्या सर्वांच्या भावमय प्रार्थनेला स्वतःच्या भक्तीचा स्पर्श देऊन श्रीरामाच्या चरणी पोचवतो, तो एकमात्र परमभक्त हनुमंत. आपण सर्वांनी हनुमंताची परमभक्ती शिकूया. प्रत्यक्ष श्री राम प्रभूंनी अवतार धारण केला. पृथ्वी तलावरील आपल्या सर्व जीवांना पावन केले. आता साक्षात प्रभूंचा परमभक्त हनुमंत याचा अवतार धारण सोहळा कसा होता त्याची आपण दिव्य अनुभूती घेऊया. सर्वांनी हनुमंताचे स्मरण करूया. हनुमंताच्या चरणी मनोमन भावपूर्ण प्रार्थना करूया. आता आपण सर्वांनी साक्षात प्रभूंचा परमभक्त हनुमंत याचा अवतार धारण सोहळा अनुभवूया. पुंजिक स्थला नावाची एक अप्सरा होती. ऋषींच्या शापामुळे तिला वानरजन्म मिळाला होता. भारताच्या दक्षिण दिशेकडील कुंजर नावाच्या एका वानरराजाच्या पोटी तिचा जन्म झाला. कन्यारत्न प्राप्त झाल्यावर मोठ्या आनंदाने राजा कुंजराने तिचे नाव अंजनी असे ठेवले. अंजनी ही वानरजातीत जन्माला आली तरी तिचे रूप फार वेगळे होते. अंजनीच्या देहात दैवी शक्ती होती. कुंजराला आपल्या कन्येच्या या अपूर्व दैवी शक्तीची जाणीव होती. हळूहळू अंजनी मोठी झाली. कुंजर राजा तिच्यासाठी अनुरूप वर शोधू लागला. सुमेरू पर्वतावर केसरी नावाचा एक वानरराज होता. तो मोठा पराक्रमी होता. वृत्तीने श्रद्धाळू आणि देवभक्त होता. कुंजराने अंजनीचा विवाह वानरराज केसरी याच्याशी लावून दिला. त्यानंतर अंजनी वानरराज केसरीसह आनंदाने सुमेरू पर्वतावर राहू लागली. विवाह होऊन बराच कालावधी झाला तरी ते संतान सुखापासून वंचित होते. तेव्हा आपल्या मनीची ही व्यथा घेऊन अंजनी मतंग ऋषींकडे गेली. मतंग ऋषींनी तिला सांगितले, हे पुत्री, तू 12 वर्ष शिवाची तपश्चर्या कर आणि त्यासह तू उपवासही कर. यामुळे तुझे इच्छित तुला प्राप्त होईल. मतंग ऋषींच्या आज्ञेप्रमाणे अंजनी तपश्चर्या करू लागली. तहान भूक विसरून ती अत्यंत तन्मयतेने तपश्चर्या करत होती. त्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला वरदान दिले, तुझ्या पोटी पुत्र रूपाने मीच जन्म घेईन. भगवान शिवाच्या या वरदानामुळे अंजनीला अत्यंत आनंद झाला. भगवान शिवाने अंजनीला वरदान दिले तरी पण तिने आपली तपश्चर्या चालूच ठेवली. दुसरीकडे रघुकुलातील राजा दशरथाकडे तीनही लोकीचे सुख आणि ऐश्वर होते. परंतु अजूनही पुत्रप्राप्ती न झाल्याने राजा दशरथ आणि त्याच्या तीनही राण्या दुःखी होत्या. गुरुवर वसिष्ठांच्या आज्ञेनुसार पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी राजा दशरथाने ऋष्यशृंग ऋषी तसेच अनेक पुण्यशील मुनिजनांनाही आमंत्रित केले. ऋषीवरांच्या उपस्थितीत यज्ञ चालू केला. ऋष्यशृंग ऋषी आणि अन्य पुण्यशील मुनिजन आपल्या तेजस्वी वाणीने मंत्रोच्चार करू लागले. त्यांच्या त्या पवित्र वाणीतील मंत्रोच्चारांनी सारा आसमंत दुमदुमला. यज्ञकुंडात श्रद्धापूर्वक आहुती पडू लागल्या. त्यांच्या त्या यज्ञसेवेने प्रसन्न होऊन यज्ञकुंडातून तप्त सुवर्णाप्रमाणे दीप्तिमान असा यज्ञपुरुष प्रकट झाला आणि त्याने पुत्रप्राप्तीसाठी राजाला दिव्य पायस असलेले सुवर्ण पात्र दिले. राजा दशरथाने प्रसाद स्वरूपात मिळालेले ते दिव्य पायस घेतले आणि त्याचे तीन भाग केले. तीन भाग करून आपल्या तीनही राण्यांना त्यांनी ते पायस दिले. एवढ्यात तेथेच आकाशात गिरट्या घालणाऱ्या एका घारीने त्या पायसावर झडप घातली. पायसाचा थोडा अंश घेऊन ती आकाशात उंच उडाली. घारीच्या मुखातील तो पायसाचा अंश वनामध्ये पुत्रप्राप्तीसाठी तप करत असलेल्या अंजनीच्या हातात पडला. हा पायसरूपी प्रसाद प्राप्त होताच अंजनीला वाटले, हा साक्षात भगवान शिवाचा प्रसाद आहे आणि तिने अत्यंत आनंदाने आणि कृतज्ञतेने तो सेवन केला. ही सर्व भगवान शिवाची आणि वायुदेवाची लीला होती. त्या पायसाच्या सेवनाने अंजनीला हनुमंत पुत्र रूपात प्राप्त झाला. प्रभू श्री रामाच्या अवतार धारणासाठी यज्ञपुरुषाकडून मिळालेल्या पायसाचा अंश हनुमंताच्या अवतार धारणासाठीही माता अंजनीच्या हाती पडणे यातून लक्षात येते की जणू हनुमंतही श्रीरामाच्याच अंशातून उत्पन्न झाला आहे. अशा या हनुमंताच्या जन्माच्या वेळी वातावरण कसे होते त्या क्षणाची आत्ता आपण सर्वांनी अत्यंत भक्तिपूर्ण अंतकरणाने अनुभूती घेऊया. हनुमंताच्या अवतार धारणेच्या वेळी जे चैतन्य कार्यरत होते ते चैतन्य ग्रहण करूया. चैत्र शुद्ध पौर्णिमेची ती पहाट होती. तेजो नारायणाच्या आगमनाची चाहूल लागल्यामुळे कोकिळा आपल्या मधुर स्वरात भगवंत नामाचे कुहुगान करू लागल्या होत्या. त्यांच्या त्या मधुर स्वरांनी सारी जीवसृष्टी हळूहळू जागी होऊ लागली होती. पक्षीही आपल्या किलबिलाटाने तेजो नारायण सूर्यदेवाच्या आगमना प्रित्यर्थ भगवंताचे गुणगान करू लागले होते. ऋषी मुनी पुण्यात्मे साधनारत होते. सर्वत्र प्रसन्न आणि सात्विक वातावरण होते. हळूहळू सूर्यनारायणाचे लाल तांबूस बिंब वर येऊ लागले आणि अशा या परमपवित्र प्रसन्न आणि तेजोमय सूर्योदय समयी माता अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला. धन्य ती अंजनी माता. आपण सर्वांनी त्या अंजनी मातेच्या दिव्य पुत्राला म्हणजे अंजनेयाला भावपूर्ण नमस्कार करूया. सर्वांनी आंजनेयाला भावपूर्ण नमस्कार करून त्यावेळच्या वातावरणातील चैतन्य ग्रहण करूया. तनु शिव शक्ती असे पूर्वजांचे किती भाग्य वर्णू तया अंजनीचे. तिच्या भक्ती लागी असा जन्म झाला, नमस्कार माझा तया मारुतीला. भगवंत ज्यावेळी अवतरतो, अवतार धारण करतो, त्यावेळी सृष्टीरूपात असलेले त्या परमशक्तीचे अस्तित्व आनंदून जाते आणि हर्षाने मोहरते. या संवेदना जशा जीवसृष्टीला असतात तशाच त्या जडसृष्टीलाही असतात. केवळ पशुपक्षी वृक्षलता नव्हे तर अगदी दगडालाही जीव आहे. त्या दगडामध्येही चेतना आहे. फरक केवळ इतकाच की दगडातील चेतना सुप्तावस्थेत असते, म्हणजे निद्रिस्त असते. साक्षात भगवंत तो परमात्मा हाच संपूर्ण जड आणि जीवसृष्टीची चेतना असल्यामुळे त्याचेच अवतरण होत असताना सारी सृष्टी हर्षभराने मोहरते. आणि म्हणूनच की काय, हनुमंताच्या आगमनाची, भगवंताच्या हनुमंत रूपातील अवतार धारणेची चाहूल साऱ्या सृष्टीला लागली होती. सारी जीवसृष्टी मोहरली होती, प्रफुल्लित झाली होती. समग्र जीवसृष्टीच्या कणाकणात भरून राहिलेले त्या उच्च आणि अनाकलनीय अंतिम शक्तीचे संपूर्ण अस्तित्व हर्षभरित झाले होते. कारण हनुमंत हा साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे आणि त्यामुळे त्याच्या अवतार धारणेचा परमोच्च आनंद सारी सृष्टी अनुभवत होती. जड आणि जीवसृष्टीचे समस्त अस्तित्व हर्षातिशयाने हनुमंताला नमन करण्यास सिद्ध झाले होते. अशा प्रकारे त्या मारुतीचा केसरी नंदनाचा जन्म झाला. जन्मताच त्याने एक अत्यंत सुंदर लीला केली. नुकत्याच जन्मलेल्या अर्भक रूपातील त्या महावीर मारुतीने आकाशातील उगवत्या सूर्याचा तो लालस लाल गोळा पाहिला. ते पिकलेले फळच आहे असे त्याला वाटले आणि ते खाण्यासाठी मारुतीने आकाशामध्ये सूर्याच्या दिशेने झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. सूर्याकडे वायुवेगाने झेपावणाऱ्या मारुतीला पाहून देवराज इंद्राला हा दुसरा राहूच आहे असे वाटले आणि त्यामुळे इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. प्रचंड पर्वतांचे चूर्ण करणाऱ्या त्या शक्तिशाली वज्राचा प्रहार त्यांनी मारुतीवर केला. खरे तर सर्वशक्तिमान मारुतीला त्या वज्राचे चूर्ण अगदी सहज करता आले असते, परंतु केवळ देवराज इंद्राच्या वज्राला मान देण्यासाठी मारुतीने तो प्रहार आपल्या हनुवटीवर झेलला. त्या वज्राने त्याची हनुवटी छाटली गेली आणि तेव्हापासून मारुतीला हनुमंत असे नाव पडले. त्या प्रचंड शक्तिशाली वज्राच्या प्रहाराने हनुमंत अचेत होऊन धरतीवर पडला. हनुमंत हा वायुपुत्र आहे. आपल्या पुत्राची म्हणजे हनुमंताची ही स्थिती वायुदेवाने पाहिली. वायुदेवाला पुष्कळ क्रोध आला. क्रोधित झालेल्या वायुदेवाने संपूर्ण जीवसृष्टीमध्ये तो करत असलेले वायुसंचरण बंद केले. वायुसंचरण म्हणजे वायू किंवा हवा प्रवाहित करणे थांबवले. त्यावेळी कशी स्थिती उत्पन्न झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. संपूर्ण चराचर सृष्टीतील प्रत्येक जीव वायूविना म्हणजे श्वासाविना कासावीस होऊ लागला. तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला. अशा घोर स्थितीमध्ये आता सृष्टीतील प्राणी मात्रांचा विनाशच होईल की काय अशी स्थिती निर्माण झाली. आणि तेव्हा जगत कल्याणासाठी तत्पर असलेल्या देवदेवता वायुदेवासमोर प्रगट झाल्या. वायुदेवाला अत्यंत आर्ततेने प्रार्थना करू लागल्या. हे वायुदेवा, आपल्या कोपामुळे संपूर्ण जीवसृष्टी संकटात सापडली आहे. संपूर्ण जीवसृष्टीचे रक्षण आता केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. आपणच या जीवसृष्टीचे रक्षण करा. अशा प्रकारे सर्व देवतांनी वायुदेवाला प्रार्थना केली. त्यांनी हनुमंताला विविध महान वर दिले, अमरत्वाचे वरदान दिले. सर्व देवदेवतांनी आशीर्वाद देऊन हनुमंताचा गौरव केला. स्वतः तेजो नारायणाने त्याला सर्व विद्या शिकवण्याचे वचन दिले आणि हनुमंताला चेतना प्राप्त करून दिली. हनुमंताला चेतना आल्यावर वायुदेव शांत झाले. वायुदेवाला आनंद झाला आणि त्या आनंदात वायुदेवाने तिन्ही लोकांमध्ये वायू प्रवाहित केला. संपूर्ण जीवसृष्टी आनंदली. हनुमंत हा वज्रांग म्हणजे वज्रासारखे कणखर टणक अंग असलेला महातेजस्वी अत्यंत बुद्धिमान अत्यंत बलशाली महापराक्रमी आणि इच्छामरणी होता. ही सर्व वैशिष्ट्ये जन्मताच एकमेव हनुमंतातच होती. अशा या जन्मताच विविध वैशिष्ट्यांचे दर्शन घडवणाऱ्या श्री हनुमंताची आत्ता आपण सर्वांनी भक्तिपूर्ण स्तुती करूया. हनुमंताचे तत्व वातावरणात कार्यरत झालेले आहे ते अधिकाधिक ग्रहण करूया. महातेजस्वी अत्यंत बुद्धिमान वज्रांग अत्यंत बलशाली महापराक्रमी आणि इच्छामरणी खरंच असा हा एकच श्री हनुमान. अशा प्रकारे साक्षात श्री रामप्रभूंच्या दिव्य कार्यामध्ये योगदान देण्यासाठी साक्षात हनुमंत या भूतलावर अवतरित झाला. नवे हनुमंताच्या रूपात साक्षात भगवान देवादिदेव महादेव श्री रामरूपी विष्णूंची भक्ती करण्यासाठी अवतरले. श्री राम परमभक्त हनुमंताची जगातील 7 चिरंजीवांमध्ये गणना केली जाते. शंकराचे शिवालय जसे नंदीशिवाय असत नाही, तशी श्रीरामाच्या देवालयाची पूर्णता हनुमंताच्या मूर्तीशिवाय होत नाही. भक्तीशिवाय भगवंत अपुरा आहे हेच यातून सिद्ध होते. भक्तीची महती यातून आपल्याला लक्षात येते. रावणाने हरण केलेल्या सीता मातेला सोडवण्यासाठी लंकेत जायला प्रभू श्रीरामालाही पूल बांधावा लागला, तर हनुमान मात्र शतयोजने समुद्र उड्डाण करून गेला. हनुमंताच्या त्या उड्डाणाने भक्ताचा अन भक्तीचा महिमा वाढवला. ज्याप्रमाणे आपल्या मुलाच्या पराक्रमाने पिता आनंदी होतो, जसे शिष्याकडून हरण्यात गुरु गौरव मानतात, तसे भक्ताचे महात्म्य वाढले. ते वृद्धिंगत झाले तर त्यातच भगवंत प्रसन्नता अनुभवतो. ज्याचे चिंतन साक्षात भगवंत करतो अशा महापुरुषांपैकी एक हनुमंत आहे. हनुमंत केवळ प्रभू श्रीरामांचा परमभक्त नाही, तर तो भक्त शिरोमणी आहे. आज सहस्रो वर्षांपासून जनसमुदायाच्या हृदयात रामाएवढेच आदरणीय स्थान हनुमंतालाही लाभले आहे. वनवासात असताना रावणाने सीता मातेचे हरण केल्यावर तिला शोधता शोधता ऋष्यमुख पर्वतावर प्रभू श्रीरामांची हनुमंताशी प्रथम भेट झाली. जन्मोजन्मी श्रीरामाचाच परमभक्त असलेल्या चतुर हनुमंताने त्याच क्षणी आपले आराध्य असलेल्या श्रीराम प्रभूला ओळखले आणि त्याच क्षणी प्रभूचरणी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. माता सीतेचा शोध घेण्यासाठी शतयोजने समुद्र पार करणे असो, अशोक वाटिकेत सीतेचा शोध घेऊन तिला प्रभूंचा निरोप देणे असो, रावणासमोर रामाचा दूत बनून प्रभूंची स्तुती करणे असो, वा पुच्छाला आग लागल्यावर त्याच आगीने ती सोन्याची लंका जाळणे असो, अथवा रामरावण युद्धाच्या वेळी लक्ष्मण मूर्छित झाल्यावर त्याच्यासाठी संजीवनी आणणे असो, अशा सर्व दिव्य कार्यांमध्ये हनुमंत प्रभूसेवेत अग्रस्थानी होता. श्रीरामाच्या प्रत्येक कार्यात रामभक्त हनुमंताचा महत्त्वपूर्ण वाटा होता. श्रीरामाने जेवढ्या विश्वासाने हनुमंतावर जे जे कार्य सोपवले आहे, तेवढ्याच विश्वासाने हनुमंताने ते कार्य पार पाडले. आणि म्हणूनच श्रीराम कोणत्याही विशेष कार्यासाठी हनुमंताचीच निवड करत. वाल्मिकी रामायणात श्रीरामचरित्राचे गायन केले आहे, पण त्यातील 7 कांडांपैकी एका कांडात हनुमंताच्या लीलांचे गुणगान केले आहे आणि त्याला सुंदरकांड म्हटले आहे. सुंदरकांड हे हनुमंताच्या दिव्य लीलांनी भरले आहे. भगवत भक्ताची लीला प्रभूला आणि ऋषीमुनींनाही सुंदर वाटते. म्हणूनच ज्या कांडात हनुमंताची लीला आहे त्याचे नाव सुंदरकांड ठेवले आहे. धन्य आहे ही प्रभू लीला, खरच धन्य धन्य आहे प्रभूंची भक्त वत्सलता। सत्संगाच्या पुढील सत्रात प्रवेश करण्यापूर्वी आपण सर्वांनी हनुमंताचे भक्तिपूर्ण स्मरण करून त्याची स्तुती करूया। सर्वांनी हात जोडूया। मनोवेगापेक्षाही ज्याचा वेग अधिक आहे, वायूपेक्षाही ज्याची गती अधिक आहे, ज्याचा वेग आणि गती यांची तुलना केवळ वायुदेवते समवेतच केली जाऊ शकते, इंद्रियांवर विजय मिळवला असल्यामुळे जो जितेंद्रिय आहे आणि बुद्धिवंतांमध्येही जो परमस्थानी आहे, जो पवननंदन वानरसमूहाचा प्रमुख नायक आहे, अशा श्रीरामांच्या दूताला आपण शरण जाऊया। शरणागत भावाने त्याची भक्तिपूर्ण स्तुती करूया। मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आजच्या या भक्ती सत्संगातून आपल्याला श्री हनुमंताची दिव्य परमभक्ती शिकायला मिळणार आहे। आपण सर्वांनी आज हनुमंताची परमभक्ती शिकूया आणि ती स्वतःमध्ये उतरवूया। हनुमंताची परमभक्ती आज आपण सर्वांनी आत्मसात करूया। प्रभू श्रीरामानी वनवासात असताना सीताहरण केलेल्या रावणाचा वानरसेनेच्या सहाय्याने वध केला। भगवंताचे अवतार कार्य संपले नसले तरी श्रीरामावतारातील मोठा कार्यभाग पूर्ण झाला होता। त्रैलोक्याला आणि देवतांनाही भयभीत करणारा रावणरूपी महादैत्य नष्ट झाला होता। सीता मातेसमवेत लक्ष्मण, हनुमंत, विभीषण अशा काही भक्तांसह प्रभू श्रीराम अयोध्येला परतले। अयोध्येला परतत असताना वाटेत ऋष्यमुख पर्वतावर काही काळ ते विश्रांतीसाठी थांबले। ऋष्यमुख पर्वतावर हनुमंताची पूज्य माता अंजनी तपश्चर्या करत होती। आपल्या मातेस प्रभू श्रीरामांचे दर्शन व्हावे असा विचार हनुमंताच्या मनात आला। हनुमंताने तशी प्रभू रामचंद्रांना प्रार्थना केली। आपल्या भक्ताची ही प्रार्थना प्रभू रामचंद्रांनी लगेच मान्य केली आणि ते लक्ष्मण आणि सीतेसह अंजनी मातेस भेटण्यास निघाले। हनुमंताने निघताना त्यांना विनम्रतेने सांगितले, मातेजवळ माझी थोडी सुद्धा स्तुती करू नका। अंजनी मातेसमोर जाताच श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंत यांनी तिला नमस्कार केला। काही क्षेमकुशल बोलणे झाले। युद्धाचे आणि रावणवधाचे समग्र वर्णन तिला थोडक्यात सांगितले। बोलण्याच्या ओघात हनुमंताने सांगितलेल्या गोष्टीचे त्यांना विस्मरण झाले। त्यांनी अंजनी मातेजवळ हनुमंताची पुष्कळ स्तुती केली। खरे तर आपल्या पुत्राची स्तुती ऐकून अंजनी मातेला अतिशय आनंद व्हायला हवा होता. परंतु आपल्या पुत्राने स्वतः रावणवध न करता श्री रामप्रभूंना कष्ट दिले, त्यांना वध करायला लावला, त्यांना त्रास दिला, याचे तिला अतिशय दुःख झाले. अंजनी आपल्या पुत्रावर, हनुमंतावर अत्यंत क्रोधित झाली. क्रोधातिशयाने अंजनी मातेने आपल्या डोक्यावरील केसानी म्हणजे वेणीने लंकेला वेढा घातला आणि ती वर उचलून दाखवली. अंजनी मातेचे काय सामर्थ्य असेल! माता अंजनी म्हणाली, का या हनुमंताने माझ्या पोटी जन्म घेतला? हा गर्भात असताना गळून जायला हवा होता. हा माझे दूध प्यायला आहे आणि माझ्या दुधामध्ये कली काळालाही नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे, मग रावणाची काय कथा? हा माझा पुत्र एवढा शूर पराक्रमी असताना त्याने प्रभू श्री रामांना रावणवधाचे कष्ट का दिले? धिक्कार असो त्याचा. हनुमंताने क्षणात रावणाचा वध करून सीतामातेला सोडवले असते तर मला माझ्या पुत्राचा अभिमान वाटला असता. प्रभू श्री रामचंद्रासह सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांनी अंजनी मातेची स्तुती केली आणि श्री रामप्रभूंची आज्ञा नसल्यामुळे मारुतीने एकट्याने रावणाचा वध करून माझी मुक्तता केली नाही असे सीतामाईने सांगितले आणि अंजनी मातेचे समाधान केले. अंजनी मातेसारख्या अशा तेजस्वी वीर मातेच्याच पोटी हनुमंतासारखा महाबलशाली महापराक्रमी पुत्र जन्म घेईल यात नवल कसले. श्री रामप्रभूंनी आपल्या परमभक्ताला जन्म देणाऱ्या महासामर्थ्यशाली अंजनी मातेप्रती अपार कृतज्ञता व्यक्त केली आणि श्री रामप्रभू पुढे अयोध्येकडे निघाले. अयोध्येला पोचल्यावर भरताने अयोध्येचे राज्य प्रभू श्री रामांना सोपवले. श्री रामाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. प्रभू श्री रामांच्या मनुष्य देह धारणेनंतरचा अवतार कार्याचा जीवनातील एक मोठा कालखंड अतिशय दगदगीचा, अतिशय कष्टप्रद असा 14 वर्षांचा वनवास भोगून संपला. रामराज्याची स्थापना झाली. त्यानंतर एकदा राजा राम अगस्ती मुनींशी एकांतात संवाद करत होते. त्यांच्या संवादाचा विषय होता वायुसूत हनुमान. श्री राम म्हणाले, इंद्राचा अकुंठित वज्रासारखा पराक्रम मुष्टीप्रहार करून पर्वताचे चूर्ण करावे अशी बलदंड शारीरिक शक्ती, मेरूसारखे धैर्य, प्रल्हाद नारदासारख्यांना लाजवणारी परमोत्कट भक्ती अशा सर्वांनी खरोखर हनुमंताचा आसरा घेतला आहे. लंकेतील युद्धातली त्याची असामान्य आक्रमणे ही साक्षात यमराज इंद्र अथवा कुबेराला लाजवणारीच नव्हे तर साक्षात विष्णूलाही त्याने पराक्रमात ठेंगणे केले आहे. हे ऋषी अगस्ती, केवळ एकमेव हनुमंतामुळेच मी सीतादेवीची मुक्तता करू शकलो. आणि माझ्या प्राणप्रिय लक्ष्मणाला आणि अन्य सर्व पराक्रमी वानरवीरांना परत प्राण देऊ शकलो. अशा या माझ्या हनुमंताविषयी मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती अल्पच आहे. असे म्हणताना प्रभूंचा कंठ दाटून आला. प्रभूंची ही भक्त वत्सलता पाहून अगस्ती मुनींचेही हृदय भरून आले. अशा प्रकारे माझ्या हनुमंताने माझ्यासाठी किती केले आहे, असेच श्रीरामांच्या बोलण्यात सातत्याने यायचे. हनुमंताविषयी बोलताना नेहमीच रामप्रभूंचा कंठ दाटून यायचा. हनुमंताने माझ्यावर केलेल्या या भक्तीचे ऋण माझ्यावर एवढे आहे की माझे पंचप्राण जरी त्याला दिले तरी ते ऋण फिटणार नाही, असेच प्रभू नेहमी म्हणायचे. खरंच भगवंताला आपल्या भक्ताविषयी एवढी प्रीती, एवढी कृतज्ञता वाटते म्हणजे त्या हनुमंताने आपल्या रामप्रभूंची किती भक्ती आणि किती परमोच्च सेवा केली आहे ह्याची थोडीफार कल्पना आपल्याला यातून येते. त्या परमभक्त आणि भक्त शिरोमणी हनुमंताला आपण सर्वांनी अत्यंत आर्ततेने प्रार्थना करूया. हे हनुमंता, तूच आम्हाला तुझ्यासारखी प्रभुभक्ती करायला शिकव. हे रामदासा, आम्हालाही आपल्या उत्कट भक्तीने आणि प्रभुसेवेने भगवंताचे मन प्रसन्न करता येऊ दे. हे हनुमंता, खरंच तुझ्यासारखी प्रभुभक्ती तूच आम्हाला शिकव. हीच तुझ्या चरणी आम्हा सर्वांची भक्तिपूर्ण याचना आहे हनुमंता. रामभक्त हनुमंताला ही याचना केल्यानंतर आता पुढे रामभक्तीचा कोणता पाठ आपल्याला प्रभू श्रीराम आणि हनुमंत शिकवत आहे ह्याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. आणि त्यासाठी अजून एका दिव्य प्रसंगाचे आपण श्रवण करूया. राम राज्याच्या स्थापनेनंतर काही कालावधीत प्रभूंना जीवनात थोडी स्थिरता आणि निवांतपणा लाभला होता त्या वेळचा हा प्रसंग आहे. एकदा राजवाड्याच्या एका पुष्पवाटिकेत प्रभू श्रीराम सीता मातेसह काही निवांत क्षण अनुभवत होते. वाटिकेतील सुगंधी पुष्पांचा सुगंधच सुगंध दरवळत होता. वाटिकेतील प्रत्येक पुष्प प्रभूंनीच दिलेल्या सुगंधाने सुगंध प्रक्षेपित करत होते आणि प्रभूंची जणू सुगंधी सेवा करत होते. श्री रामरूपातील भगवंताजवळ त्यांची मूर्तिमंत भक्ती सीतारूपात विराजमान होती. चरणांची दास्यभावाचे साक्षात रूप असलेला हनुमंतही बसला होता. तिघांचा वार्तालाप चालू होता. जणू भगवंत, भक्ती आणि दास्य यांचा सत्संवाद चालू होता. या सत्संवादातून चित्ताला निर्मळ करणारा शीतल सुगंध प्रक्षेपित होत होता. आत्ताही या वातावरणामध्ये हा दास्य भक्तीचा सुगंध दरवळत आहे. या दास्य भक्तीचा सुगंध आपण आपल्या अंतकरणामध्ये भरभरून साठवूया. दास्य भक्तीचा प्रभू प्रेमाचा हा जरा मनोमनी अनुभवण्याचा आपण प्रयत्न करूया. बोलता बोलता वनवास काळातील काही प्रसंगाच्या स्मृती म्हणजे आठवणी निघाल्या. अकस्मात प्रभू श्रीरामानी हनुमंताला प्रश्न केला. काय होता प्रभूंचा प्रश्न? सर्वांना उत्सुकता लागली असेल. आत्ता आपण सर्वांनी हा संवाद भक्तिपूर्वक श्रवण करूया. प्रभू श्रीराम हनुमंताला म्हणाले, हे हनुमंता, तुला आठवतं का दीर्घ काळानंतर तुझी आणि माझी ऋष्यमुख पर्वतावर भेट झाली होती? तेव्हा हनुमंत म्हणाला, हे प्रभू, माझ्या जीवनातील ते अविस्मरणीय आणि अमूल्य असे क्षण आहेत. ती अमूल्य भेट मी कसा विसरेन भगवंता? कितीतरी काळानंतर मला माझ्या प्रभूंचे साक्षात दर्शन झाले होते आणि अजूनही त्या सुगंध स्मृती माझ्या अंतःकरणात ताज्या आहेत. हे भगवंता, आपणच साक्षात परब्रह्म आहात, श्री रामप्रभू आहात हे मी तेव्हाच जाणले होते. आपली प्रभुसत्ता मी ओळखून आहे. यावर श्रीराम म्हणाले, होय, तू माझे मूळ रूप ओळखले आहेस हे मीही जाणले होते. तुला आठवतं का हनुमंता, त्यावेळी तू माझी आणि सुग्रीवाची भेट घडवून आणली होतीस. सुग्रीवाला भेटवण्याकरता तू मला तुझ्या खांद्यावर बसवून घेऊन गेला होतास. पण तुझ्या या वागण्याने मी अचंबित झालो. मी एक सर्वसामान्य जीव आहे असे समजून तू मला खांद्यावर बसवलेस. तू तर मला ओळखले होतेस. या रामरूपातील मी खरा कोण आहे हे तू ओळखले होतेस, तरीही तू मला खांद्यावर बसून घेऊन गेलास. ह्याचे मला आश्चर्य वाटले. प्रभू सत्तेपुढे तुझे वागणे अचंबित करणारे वाटले. यावर हनुमंत उत्तरला, हो, मी तसे केले खरे, क्षमा असावी प्रभू. परंतु या जीवाने असे धाडस आपण उच्चारलेल्या वाक्याचे श्रवण केल्यामुळेच केले होते. तेव्हा प्रभूंनी विचारले, कोणते वाक्य हनुमंता? हनुमंत म्हणाला, प्रभू, स्वतःची ओळख करून देताना आपण म्हणाला होता, मी राजा दशरथाचा पुत्र आहे. हे ऐकल्यानंतर माझी खात्री झाली, निसंशय आपणच परब्रह्म आहात. मात्र त्यावेळी आणखी एक विचार माझ्या मनात आला. राजा दशरथाने आणि माता कौसल्येने या भगवंताला निश्चितच आपल्या अंगाखांद्यावर खेळवले असेल, हाताचा पाळणा करून झुलवले असेल. तर मग आम्ही भक्तांनी या भगवंताला आमच्या खांद्यावर का नको बसवायला? असा विचार करून मी तुम्हाला खांद्यावर घेतले. पुन्हा श्री रामप्रभूंनी विचारले, पण हनुमंता, दशरथाप्रमाणे कटीवर घेण्याऐवजी खांद्यावर कसे काय घेतले? अत्यंत विनम्रतेने हनुमंत म्हणाला, मी असमर्थ बलहीन बालक, हे रामा तू सर्व समर्थ कृपानिधी, पक्की माझी पकड न तेवढी, की तुला कटीवर घ्यावे उचलोनी, आणि म्हणूनी तुझं बसविले खांद्यावरी, भक्ती प्रीतीचा मोह मी पूर्ण करी। प्रभु श्रीराम आणि सीतामाता हनुमंताचे हे बोलणे कौतुकाने ऐकत राहिले। पुढे हनुमंत बोलू लागला, हे प्रभु, जेव्हा आपण एखाद्याला कडेवर घेतो तेव्हा आपल्यालाच त्याला सांभाळावे लागते, आणि त्यावेळी आपल्या हाताची पकड घट्ट ठेवावी लागते। त्यासाठी सतर्कता आणि एकाग्रता ह्या दोन्हीची आवश्यकता असते। पण याच्या अगदी उलट, जेव्हा आपण एखाद्याला आपल्या खांद्यावर घेतो तेव्हा खांद्यावर बसणारा स्वतःला सांभाळतो, तो आपली पकड घट्ट ठेवतो आणि तो स्वतःला खाली पडू देत नाही। हे भगवंता, हे मला पुरते ठाऊक आहे की प्रभूची पकड कधी सैल होत नाही। आमचे भक्तांचे बळ क्षीण होऊ शकते, परंतु भगवंताचे असे कधीच नाही होऊ शकत। हे सर्व सामर्थ्यवान प्रभू, तुमच्या सामर्थ्यापुढे माझे सामर्थ्य ते किती? काहीच नाही ना। आणि त्यामुळे मी तुम्हाला माझ्या खांद्यावर बसवले। माझ्या खांद्यावरील माझ्यावरील तुमची पकड घट्ट राहिली, आणि म्हणूनच मला तुम्हाला खांद्यावर बसवून नेणे शक्य झाले। त्या माध्यमातून मी माझा तुमच्या प्रतीचा, प्रभूच्या भक्ती प्रेमाचा एक मोह, एक इच्छा पूर्ण करून घेतली। तुमच्या भक्ती प्रेमामुळेच हा विचार माझ्या मनात आला प्रभु। हे प्रभु, तुमच्या भक्तीचीच ही किमया आहे। हे सर्व सांगताना हनुमंतानी प्रभु श्रीरामांना खांद्यावर कसे उचलून नेले, हे क्षण हनुमंताला पुन्हा पुन्हा आठवू लागले। ते क्षण आठवून भावमग्न स्थितीत हनुमंत म्हणू लागला, हे प्रभु, बसवूनी तुम्हा या खांद्यावरी, भक्ती प्रीतीचा मोह मी पूर्ण करी। अर्पण केले सर्वस्व चरणी, बांधी येले तुमा भक्ती बंधनी, पकड तुमची मजवर घट्ट राहावी, हे सर्व समर्थ कृपानिधी, बांधावे मज तव कृपा बंधनी, बांधावे मज तव कृपा बंधनी। साक्षात हनुमंताने केलेल्या या सुंदर प्रार्थनेमुळे भगवंताला प्रार्थना कशी करायची हेही आपल्याला शिकायला मिळाले। हनुमंताने प्रभू सेवेसाठी आपला प्रत्येक क्षण न क्षण समर्पित केला। केवळ श्रीराम या एका शब्दाच्या उच्चाराने हनुमंत आनंदाने तल्लीन होतो आणि नाचू लागतो। अशा या दास हनुमंताच्या उत्कट भक्तीचे आत्ता आपण दर्शन घेऊया। तो हनुमंत श्रीराम प्रभूंच्या नामात अखंडपणे रमलेला असतो। केवळ श्रीराम या एका शब्दाच्या उच्चाराने हनुमंत आनंदाने तल्लीन होऊन नाचू लागतो। रघुनाथांचे गुण गाता गाता त्या दिव्य गुणसंकीर्तनाने तो अमर झाला आहे। सर्वांनी डोळे मिटूया. हनुमंताची भक्तिमय मुद्रा प्रत्यक्ष अनुभवूया. आपणही हनुमंताप्रमाणे श्रीराम भक्तीत पूर्णता तल्लीन होऊन जाऊया. हनुमंताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हनुमंत हा अतिशय प्रतिभा संपन्न होता, तसाच त्याचा त्यागही होता. त्यांनी आपल्या रामदास्यासाठी म्हणजे प्रभू श्रीरामांच्या दास्य भक्तीसाठी अद्भुत असा त्यागही केला होता. जसा तो प्रतिभा संपन्न होता तसाच त्याचा त्यागही होता. आत्ता आपण हनुमंताच्या दास्य भक्तीची पराकोटी अनुभवूया आणि त्यासाठी आणखी एका प्रसंगाचे भावपूर्ण श्रवण करूया. हनुमंताने संस्कृत भाषेमध्ये संपूर्ण रामायण लिहिले होते. यातून त्याची प्रभुभक्तीची उत्कटता आणि त्याची प्रतिभा संपन्नता दिसून येई. हनुमंताप्रमाणेच ऋषी वाल्मिकींनीही रामायण लिहिले होते. हनुमंताने लिहिलेल्या रामायणासंबंधी ज्यावेळी वाल्मिकी ऋषींना कळले त्यावेळी त्यांना ते पाहण्याची, जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यांनी आपली ही इच्छा हनुमंताकडे व्यक्त केली. हनुमंताने वाल्मिकींची इच्छा त्वरित पूर्ण केली. तो त्यांना अरण्यात घेऊन गेला. त्या अरण्यातील शिलाखंडांवर नखाने हनुमंताने संपूर्ण रामायण लिहिले होते. हनुमंताचा भक्तिभाव त्यात ओथंबून वाहत होता. वाल्मिकींनी ते वाचले आणि वाल्मिकी ऋषी भारावून गेले. वाल्मिकी ऋषींच्या नेत्रात अश्रू दाटले आणि ते म्हणाले, हनुमंता किती उत्कृष्ट लिहिले आहेस तू. बोलताना सहजच त्यांच्या तोंडून शब्द उमटले, यापुढे माझे रामायण अगदीच तोकडे आहे, कोण वाचणार ते. हे ऐकताच हनुमंताने रामायण लिहिलेले ते शिलाखंड वाल्मिकी ऋषींच्या समोरच सागरात बुडवले. यामागे हनुमंताचा विचार होता, जरी मी हे रामायण हे प्रभू श्रीरामांचे चरित्र उत्कृष्टपणे लिहिलेले असले तरी भविष्यात ते सर्वात सरस ठरू शकते. मी लिहिले आहे म्हणून युगानुयुगे माझे नाव त्यासमवेत जोडले जाणे योग्य नव्हे. मला प्रभू श्रीरामांचा केवळ दास म्हणून राहता यावे. मला अन्य काही नको. माझ्या प्रभूंचे गुणगान होणे हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. केवढा हा प्रभू विचार, केवढा हा प्रभू भक्तीचा विचार, केवढा हा स्वतःच्या प्रतिभा संपन्नतेचा अद्भुत त्याग. कालांतराने राजा भोज याला हनुमंताने शिलाखंडावर लिहिलेल्या रामायणासंदर्भात दृष्टांत झाला. तेव्हा त्यांनी सागरात शोध घेतला असता त्याला हनुमंताने लिहिलेल्या रामायणाचा काही भाग सापडला आणि तेच हनुमान नाटक या ग्रंथरूपात प्रसिद्ध झाले. दास्य भक्तीसाठी अद्भुत त्याग करणाऱ्या हनुमंताच्या श्रीचरणी आपण सर्वांनी अत्यंतार्थतेने प्रार्थना करूया. हे हनुमंता, आम्हा पामर जीवाना तुझ्या इतका जरी नाही तरी अंश मात्र का होईना, भगवंतासाठी त्याग करता येऊ दे. हे हनुमंता, तुझ्यासारखी उत्कट भक्ती कशी करायची हे तूच आम्हाला शिकव हनुमंता. हे हनुमंता, आम्हा सर्वांची तुझ्या चरणी अत्यंत आर्ततेने प्रार्थना आहे. हनुमंत स्वतःला प्रभू श्रीरामांचा दास अर्थात सेवक समजतो. हनुमंत हा दास्य भक्तीचा उत्तुंग असा आदर्श आहे. हनुमंताची दास्यभक्ती ही हिमालयाच्या गौरीशंकर शिखरापेक्षाही अधिक उंचीची आहे. श्रीरामाचे दास्य ज्याला लाभले असा परमभाग्यशाली केवळ हनुमंतच आहे. साक्षात भगवंताचे दास्य लाभलेल्या हनुमंताला कोणत्याच प्रकारच्या वैभवाची इच्छा नव्हती. त्याला मोक्ष प्राप्तीचीही इच्छा नव्हती. प्रभू श्रीरामांचे दास्य श्रीरामदास्य हेच त्याचे परमश्रेष्ठ असे वैभव होते. श्रीरामदास्य हेच त्याचे सुख, श्रीरामदास्य हेच त्याचे परमभोग आणि श्रीरामदास्य हीच त्याची परमशांती. श्रीरामदास्य हीच त्याची परममुक्ती आणि श्रीरामदास्य हेच त्याचे कैवल्य आणि मोक्ष आहे. प्रभू श्रीरामांवर हनुमंताची अपरंपार आणि दृढ निष्ठा होती. आपल्यामध्ये असलेले सामर्थ्य, आपला प्रभाव हा सगळा प्रभू श्रीरामांच्या कृपेचा परिणाम आहे. ही सगळी श्रीरामकृपाच आहे अशी हनुमंताची संपूर्ण श्रद्धा होती. आणि त्यामुळेच हनुमंत स्वतःला श्रीरामप्रभूंचा नम्र सेवक समजतो. आजही अदृश्य स्वरूपात का होईना, तो प्रभू श्रीरामांचा दासच आहे. प्रभू श्रीरामांवर हनुमंताची अपरंपार आणि दृढ श्रद्धा होती. हनुमंताचे जीवन स्वतःकरता नव्हतेच, श्रीरामसेवा हेच हनुमंताचे जीवन होते. त्याला स्वतःला कशाचीही गरज नव्हती, केवळ प्रभू श्रीरामांची सेवा, केवळ प्रभू श्रीरामांचे दास्य, केवळ आणि केवळ त्याकरताच हनुमंताचे अंतकरण तळमळायचे. त्या संदर्भात साक्षात श्री रामप्रभूंनी स्वतःच सांगितले, सुग्रीव आणि बिभीषण यांची दृष्टी सिंहासनावर होती त्याकरता त्यांना माझे सहाय्य हवे होते आणि म्हणून त्यांनी मला सहकार्य केले. परंतु हनुमंताचे तसे काही नव्हते, केवळ श्री रामदास्य ही हनुमंताची उत्कट भक्ती होती. अति प्रचंड शक्ती संपन्न सद्गुणांचे आश्रयस्थान साक्षात नम्रतेचे प्रतीक असलेला हा हनुमान राजांचाही राजा होऊ शकला असता. अगदी सहजतेने हनुमंताला सम्राट होता आले असते. तरी देखील हनुमंताने वैभवशाली सम्राट होणे टाळले आणि सर्वस्वाचा त्याग केला आणि तो प्रभू श्रीरामांचा दास होऊन राहिला. श्रीरामाचे दास्य त्यांनी स्वीकारले ह्याचे कारण केवळ एकच होते, प्रभू श्रीरामांवर त्याची निस्सीम भक्ती होती. प्रभू श्रीराम हेच त्याचा प्राण होते. अशा या निस्सीम परमभक्ताला साक्षात श्री विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामांकडून अनायासे मोक्ष मिळत असताना साक्षात प्रभू श्रीराम त्याला मोक्ष देण्यास सिद्ध असताना देखील युगानुयुगांच्या अंतापर्यंत हनुमंताने श्रीरामाचा दास होऊन राहणे स्वीकारले. खरंच हनुमंताची दास्य भक्ती किती परमोच्च आहे, किती अवर्णनीय आहे, अनाकलनीय आहे. आपण सर्वांनीही आपल्या अंतरामध्ये हनुमंतासमान दास्यभक्ती अनुभवूया. श्रीरामप्रभूंचे परमभक्त बनण्याचे आपण ध्येय ठेवूया. आपणही हनुमंतासम श्रीरामप्रभूंचे दास बनूया. आपणही सदैव श्रीरामांच्या कोमल चरणी लीन राहूया. भक्ती सत्संगाच्या समापनापूर्वी दास्यभावाचे मूर्तिमंत रूप असलेल्या हनुमंताने श्रीरामप्रभूला जी आर्त प्रार्थना केली त्याच आर्त प्रार्थनेने त्या दास्य भक्तिमय भक्ती सत्संगाची भक्तिमय समाप्ती करूया. हनुमंत श्रीरामप्रभूंना अत्यंत उत्कट दास्य भक्तीने प्रार्थना करताना म्हणतो, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा. हे रघुनाथा, हे रामचंद्रा, हे प्रभो, मला जीवनामध्ये आपण सर्व काही दिले आहे. आपल्याला काही मागण्यापूर्वीच आपण मला सर्व काही प्रदान केले आहे. हे प्रभो, या नश्वर अशाश्वत आणि मायामय जीवनातील मला काहीच नको. मला यातून मुक्त करा प्रभो. हे रामराया, ती मुक्ती मला केवळ आपल्या परमदिव्य परमशाश्वत अशा चरणामध्येच मिळणार आहे. आणि त्यामुळे हे विश्वपती, हे तारणहार, हे रघुत्तमा, हे रघुनायका, आपल्या परमदिव्य विश्वव्यापक श्रीचरणी मला स्थान द्या. आपल्या श्रीचरणांची माझा कधीही न ढळणारा निश्चल असा भाव असू द्या. हे रघुनाथा, आपल्या चरणांचे मला सदैव स्मरण असू द्या. हे तारणहार, हे विश्वपती, आपल्या चरणांचे मला कधीच विस्मरण होऊ देऊ नका. हे रघुनाथा, हे रामचंद्रा, हे एकच वरदान मला हवे आहे. हे रघुनाथा, हे एकच वरदान मला द्या. मला अन्य काहीही नको. हे वरदान देऊन माझा उद्धार करा रघुनाथा, माझा उद्धार करा. हे विश्वपती, हे तारणहार, हे रघुत्तमा, हे रघुनायका, आपल्या परमदिव्य विश्वव्यापक श्रीचरणी मला स्थान द्या. हे एकच वरदान मला द्या आणि हे वरदान देऊन माझा उद्धार करा. हे श्री रामराया, माझे हे मन, माझे चित्त कधीच आपल्या चरणांपासून दूर होऊ नये. हे मन कितीही चंचल असले तरी आपल्या श्री चरणांपासून ते कधीही ढळू देऊ नका. हे श्री रामा, आपली कथा, आपली स्तुती अजरामर आहे. युगानुयुगे रामकथेचे गुणगान होणार आहे. तेव्हा हे रामा, जोपर्यंत या भूतलावर आपले गुणगान चालू असेल, रामकथेचे श्रवण आणि चिंतन चालू असेल, आपले पूजन चालू असेल, तोपर्यंत हे रामराया हा माझा जन्म असू दे। तोपर्यंत मला मरण येऊ नये देवा। आपल्या नामगायनात मला युगानुयुगे अविरतपणे रंगून जाता येऊ दे। हे प्रभो, हेच वरदान मला द्या। हे प्रभो, आपल्या चरणांचे माझ्या हृदय मंदिरातून अखंड पूजन होऊ द्या। असा एकच वर मला द्या प्रभो, एकच वर द्या। हे रघुनाथा, माझ्या मुखी प्रत्येक क्षणी सदैव आपली स्तुती, आपले गुणगान, आपले नाम असू द्या। आपल्या पवित्र कथेचे प्रसारण माझ्याकडून सर्वत्र होऊ द्या। हे रघुनाथा, आपल्या परमपवित्र रामकथेचे सतत माझ्याकडून श्रवण होऊ द्या। रामकथेविना अन्य कोणत्याच विषयाचे श्रवण मला होऊ देऊ नका। हे रामराया, हे रघुत्तमा, हे पुरुषोत्तम परमात्मा, केवळ आपण आणि आपणच रामा, आपलेच नाम, आपली स्तुती, आपले चरित्र श्रवण हेच माझ्यासाठी प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणी असू दे। मला अन्य काहीही नको, मला केवळ आपल्या श्री चरणांचा ध्यास असू द्या। सदैव आपली स्तुती, आपले गुणगान आणि आपले नाम माझ्या मुखी प्रत्येक क्षणी असू द्या। हे श्री रामा, आपल्या परमपवित्र रामकथेचे सतत माझ्याकडून श्रवण होऊ द्या। मला अन्य काहीही नको, मला केवळ आपल्या श्री चरणांचा ध्यास असू द्या, आपल्या श्री चरणांचा छंद लागू द्या। हा एकच वर मला द्या प्रभो, हा एकच वर मला द्या। हे रघुनायका, आपल्या पवित्र आणि समस्त जीवांचे मुक्तिधाम असलेल्या परमदिव्य श्री चरणांची गाथा, त्या चरणांच्या पावित्र्याचे वर्णन मला देवदेवतांनी अप्सरांनी सांगू दे। हे प्रभो, हे रामराया, आपल्या पवित्र चरित्र वीरगाथेचे वर्णन ऐकण्याकरता, आपल्या स्तुतीचे श्रवण करण्याकरता या हीनदीन जीवाला, या पामराला अमरत्व प्राप्त होऊ दे। हे रघुनायका, हे प्रभो, केवळ आणि केवळ आपले गुणगान, आपली स्तुती ऐकण्यासाठी सर्व मोहमायेतून, सर्व बंधनातून मुक्त करून हे भगवंता मला अमर करा। हे भगवंता, आपल्या पवित्र चरणी ही प्रार्थना आहे। हे प्रभो, मेघ जसे अखंड जलधारांचा वर्षाव करतात, त्याचप्रमाणे हे श्रीरामा, आपले गुणगान अखंड माझ्यावर वर्षत राहू दे। त्याचे मला अखंडपणे भक्तिभावाने प्राशन करता येऊ दे। हे श्रीरामा, मी कुठेही असलो तरी आपल्या पवित्र गाथेचा, आपल्या दिव्य संकीर्तनाचा मेघाप्रमाणे शतधारानी वर्षाव करत राहीन। त्यासाठी हे प्रभो, आपणच मला आशीर्वाद द्या। हे प्रभो, आपणच आशीर्वाद द्या। हे रघुवीरा, आपल्या या दिव्य रामकथेचे अखंड चिंतन करणे, आपल्या स्तुतीचे अखंड गायन करणे हेच आपले सूक्ष्मरूपातील दर्शन आहे। ते श्रीरामांचे अमूर्त असे परमदिव्य दर्शन घडणे असेच होय। हे रघुकुल दीपक, हे प्रभो, आपल्या दर्शनाची इच्छा होताच आपल्या या दासाला आपले दर्शन घडू द्या. हे प्रभो, हे एकच वरदान मला द्या, हे एकच वरदान द्या. हे प्रभो, जोपर्यंत हे विश्व आहे, हे ब्रह्मांड आहे, तोपर्यंत जोपर्यंत वाचा आहे, स्वर आहे, नाद आहे, तोपर्यंत हे ब्रह्मांड नायक, विश्वाधिपती, जगदोद्धारक प्रभू, आपल्या रामायणाच्या रूपातील ज्या लीला आहेत त्या कधीच जुनाट होणार नाहीत. त्या भूतलाच्या कणाकणात गुंजत राहणार आहे. सप्त स्वरांनी गायला जाणाऱ्या त्या दिव्य रामकथेचे, त्यांच्यातील भक्तिरसाचे मला अखंड पान करता येऊ दे. आपला परमदिव्य भक्तिरस आणि त्याचा भक्तिमय आणि अमृतमय स्वाद मला अखंड चाखता येऊ दे. हे रामा, हा एकच वर मला द्या प्रभू, हा एकच वर मला द्या. हे राघवा, आपण निर्मिलेल्या या ब्रह्मांडात असंख्य जीव आहेत. असंख्य भाषामध्ये त्या असंख्य मुखांनी श्रीरामांचा चरित्र गौरव सांगावा. रामचरित्राची दिगंत कीर्ती करावी. अखंडपणे श्रीरामाचे गुण संकीर्तन करावे. एवढी एकच आशा, एकच इच्छा मला या सकल जीवांकडून आहे. माझी ती इच्छा पूर्ण हो, हेच वरदान मला द्या प्रभू, हेच वरदान द्या. हे रघुत्तमा, मी आपल्या परमदिव्य कथेचा लाभ व्हावा या उद्देशाने मी हवे तर अगदी सूक्ष्माती सूक्ष्म सूक्ष्मतम देह धारण करून धरतीवर ठिकठिकाणी तसेच आकाशात सर्वत्र भ्रमण करत राहीन. परंतु मला आपल्या दिव्य रामकथेचा लाभ होऊ द्या. हे प्रभो, रामकथेशी मला एकरूप करा. हे प्रभो, रामकथेमध्ये माझे अस्तित्व विरून जाऊ द्या. रामकथेच्या प्रत्येक शब्दात मला आपले दर्शन घडू द्या, आपल्यालाच अनुभवता येऊ द्या. हे प्रभो, आपल्या चरणी एकच आर्त याचना आहे. आपल्या दिव्य चरणी माझा निश्चल भाव राहू दे. हे प्रभो, हाच मला वर द्या. हे श्रीरामा, हे रघुनायका, हे वरदायका, हाच वर मला द्या प्रभो. आपल्या चरणी निश्चल भावाने राहता येऊ द्या प्रभो. हे रघुनायका, हे श्रीरामा, आपल्या चरणी निश्चल भावाने राहता येऊ द्या. हे प्रभो, हेच वरदान मला द्या. हे प्रभो, माझी ही इच्छा पूर्ण होवो, हेच वरदान मला द्या. हे प्रभो, हेच वरदान द्या, हेच वरदान द्या. भगवंताच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी आपण भगवंताच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.